चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आयान साखर कारखान्याचा स्मार्ट शुगरला प्रतिसाद। समशेरपूर येथील अयान साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी RC बडगुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखाना ऊस दरात वाढ करत शेतकऱ्यांना 2375 रुपये मेट्रिक टनाप्रमाणे दर देणार आहे। कारखान्यानं यंदाच्या वर्षात स्मार्ट शुगर योजनेअंतर्गत स्वयंचलित वजन काटा आणि इतर तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। बडगुजर म्हणाले की यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचं नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवर कारखान्यानं यापूर्वी ऊसाला 2345 रुपये प्रति मेट्रिक टन दर दिले होते। यातून शेतकऱ्यांची भरपाई होणार नसल्यानं कारखान्यानं ऊसाच्या दरात वाढ करून ते 2375 रुपये मेट्रिक टन केले आहे। कारखान्यात ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे जास्तीत जास्त 10 दिवसात देणार असल्याचं कळवण्यात आलं आहे। या निर्णयाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं असून नोव्हेंबर महिन्यात ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करणार असल्याची माहिती समशेरपूर कारखाना प्रशासनानं दिली आहे। यंदा समशेरपूर साखर कारखान्यात ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर स्मार्ट शुगर योजनेअंतर्गत अत्याधुनिक स्वयंचलित वजनकाटा सुरू करण्यात आल्याचं बडगुजर यांनी सांगितलं।